छान नन पैजण चांदीचा कमरबंद कंकण नन पागडांचा हिरवा पिवळा रंग लावणी के सात गजर पांढरा शुभ्र तेज इतके सुंदर कोणी होईल दंग समोर आले की काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन सोनात धडके वाय वाय तुम्हीच माझे आहो होणार पाहो पुर पुर वाटते पण पुर निमिषात नेहमीसाठी उभे राहील तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी कुर्ती काळी कुर्ती घालून आली ती हरी हरी अप्सराचे सांगत तरी ती
तेजस
पाहण्यासाठी गर्दी झाली की गर्दी हो तुम्ही